विद्यारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. आगामी लोकसभा निवडणुकीतील पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी पुण्यातील प्राप्तीकर कार्यालयानं 24 तास कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. या कक्षातील 1800-233-0353 अथवा 1800-233-0354 या मोफत दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांना तक्रार दाखल करता येईल. तसंच 94-202-44-984 या व्हॉट्सअप क्रमांकावर देखील तक्रार नोंदवता येईल. पुण्यातील या नियंत्रण कक्षात पुण्याबरोबरच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारांच्या तक्रारीही स्वीकारल्या जातील. मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील मतदारांमध्ये मतदानाबद्दल दिसणारा निरुत्साह लक्षात घेऊन यंदा प्रशासनाकडून शहरी भागावर लक्ष केंद्रित केलं जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेनं दिली आहे. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत मावळ, बारामती आणि शिरूर या ग्रामीण भागातील मतदारसंघांच्या तुलनेत पुणे शहर लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं होतं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात 148 शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. याविषयीची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा गेल्या 15-17 मार्च या कालावधीत नागपूरमध्ये झाली. यानिमित्तानं संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश जाधव यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत या बैठकीची माहिती दिली. आगामी काळात संघाचे स्वयंसेवक स्वआधारित व्यवस्था, पर्यावरण, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन आणि नागरी कर्तव्य या पंचपरिवर्तनाच्या सूत्रांवर आधारित काम करतील असं जाधव यांनी सांगितलं. 100% मतदान, समरसता ही जीवनशैली बनावी यासारख्या विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून स्वयंसेवक कार्यरत राहतील असं जाधव म्हणाले. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला जातीपातीच्या राजकारणात न अडकवता त्यांचे विचार आणि राष्ट्रीयत्वाचं धोरण पुढे नेणं आवश्यक आहे असं प्रतिपादन अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी काल पुण्यात केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राची स्थापना काल झाली त्यावेळी ते बोलत होते. भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटना दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून त्याचा मसुदा येत्या 1-2 महिन्यात होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मंजूर केला जाईल. त्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा बोलवून त्या घटनेची मान्यता घेण्यात येईल असं मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी सांगितलं आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम आणि प्रौढ लसीकरण मोहिमेअंतर्गत 14 प्रकारच्या लसी दिल्या जातात. या लसी साठवण्यासाठी वॉक इन कूलरचा वापर केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांनी दिली. गोंडवाना विद्यापीठानं गडचिरोली इथं आयोजित केलेल्या आंतरजिल्हा विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघानं अजिंक्यपद पटकावलं आहे. पुणे विद्यापीठ संघानं अंतिम फेरीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संघाला 37 धावांनी पराभूत केलं. नेहरूनगर इथल्या मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज कर्नाटक संघानं दीव दमण संघाचा 12-0 असा धुव्वा उडवला तर मणिपूर संघानं उत्तराखंड संघाला 11-2 अशी मात दिली. विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयानं आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग स्पर्धेत भारतीय विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या आर्किटेक्चर संघानं विजेतेपद पटकावलं. मुलींच्या गटात भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघ अजिंक्य ठरला. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 36 आणि किमान 16.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्याही साधारण असंच तापमान असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.